अमोस अध्याय 2 परमेश्वर असे म्हणतो, मोआबाच्या तिन्ही पापांबद्दल अगदी चारहींमुळे मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही, कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला. म्हणून मी मोआबावर अग्नी पाठवीन आणि तो करोयतचे किल्ले खाऊन टाकील आणि मोआब गोंधळात आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल. मी तिच्यातील न्याय करणाऱ्यांना नष्ट करीन आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, यहुदाच्या तिन्ही पापांबद्दल अगदी चारहींमुळे मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नाकारले आहे आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली. अशाच प्रकारे त्यांचे पूर्वज सुद्धा वागत होते. म्हणून मी यहुदात आग लावीन, त्या आगीत यरुशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील. परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलाच्या तिन्ही अपराधांमुळे तर अगदी चारहींमुळे मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही, कारण त्यांनी चांदीसाठी निरापराध आणि पायातील वाहनाच्या एका जोड्यासाठी गरिबास विकले आहे. जसे लोक माती पायाखाली तुडवतात, तसेच ते गरिबाची मस्तके माती तुडवतात आणि मुलांनी व त्यांच्या वडिलांनी एका स्त्रीशी संबंध ठेवले अशासाठी की माझे नाव धुळीस मिळावे. आणि ते प्रत्येक वेदीजवळ घाण घातलेल्या कपड्यांवर पडतात आणि आपल्या देवतांच्या मंदिरात ज्याच्याकडून दंड घेतला त्याचा द्राक्षरस पितात. मी प्रत्यक्ष त्यांच्या समोर अमोऱ्यांचा नाश केला. ज्यांची उंची गंधसरूप्रमाणे उंच होती ते अल्लोन वृक्षाप्रमाणे बळकट होते, परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला. तुम्हास मिस्रामधून आणणारा मीच आणि 40 वर्ष मीच तुम्हास वाळवंटातून पार नेले, यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा. मी तुमच्यापैकी काही मुलांना संदिष्ट होण्यासाठी आणि तुमच्यातील काही तरुणांना नाजीर होण्यासाठी वाढवले. इस्रायल लोकांनो, हे असे नाही काय, असे परमेश्वर म्हणतो, पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मध प्यायला लावले आणि संदिष्टांना भविष्य सांगण्यास मनाई केली. पहा, जसा पेंड्यांनी भरलेली गाडी एखाद्याला दाबून टाकेल, त्याचप्रकारे मी तुम्हास दाबून टाकीन. चपळ व्यक्ती सुटणार नाही, बलवान आहेत त्यास आपली शक्ती लावता यायची नाही आणि वीराला स्वतःचा जीव वाचवता येणार नाही. धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही आणि जोरात धावणारे सुटणार नाही. घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही. वीरांमध्ये जो धैर्यवान तो त्या दिवशी नागवा होऊन पळून जाईल, असे परमेश्वर म्हणतो.